आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 4,849 एकर पट जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रंगणार 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. आणि स्वप्नील कुसाळे सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर. मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं होणार सन्मान. वैयक्तिक आधार कार्डाप्रमाणेच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही आधार कार्डाच्या माध्यमातून युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामं करतात, त्यातून तीच कामं होऊन कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रत्येक कामाची माहिती एका सामायिक ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे संतुलित विकास साधता येईल आणि निधी श्रमशक्ती यांचा सुयोग्य वापर होईल असं फडणवीस म्हणाले. या योजनेचं प्रारूप निश्चित करून अहवाल देण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे 4,849 एकर पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार असून मुख्यतः छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचं विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनामध्ये सादर करण्यात येईल. राज्यातली सर्व समाज विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही काल घेण्यात आला. याचं प्रारूप निश्चित करण्यासाठी 4 अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचं सूतोवाचही मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यानं मंत्रालयातल्या सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक अधिकारी आणि कर्मचारी यांना विनासायास सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा देखील कायम रहावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बातमीदारांशी बोलताना दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे गडचिरोली हा राज्यातला पहिला नक्षलमुक्त जिल्हा ठरेल असा विश्वास मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचं उत्पादन वाढवण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केलं. राहता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात चौहान बोलत होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मंत्रालयानं सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा चौहान यांनी यावेळी घेतला. तसंच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लखपती दिदी आणि यशवंत शेतकऱ्यांचा यावेळी चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात साजरा करण्यात आला. पोलीस दलाचं शौर्य अतुलनीय असून महाराष्ट्र पोलीस दल आदर्श पोलीस दल असल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी यावेळी काढले. पोलीस दलातल्या वाढलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी 11 वाजता सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव इथं येणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते पुण्यात आयोजित नो युअर आर्मी या मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. या महोत्सवात मराठी चित्रपटांबरोबरच 150 हून अधिक परदेशी चित्रपट प्रेक्षकांना बघता येतील. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी ही यावर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात 107 देशातल्या 14 चित्रपटांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाला संत तुकाराम चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात मृत व्यक्तींच्या 70 अवयवदानाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या,
मरणोत्तर ब्रेन डेड जेव्हा मेंदूमृत अवस्थेमध्ये रुग्ण असतात तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी केलेलं डोनेशन हे गेल्या वर्षी 58 जणांनी केलं होतं पुणे विभागात आणि यावर्षी 70 जणांनी केलंय. त्याच्यामध्ये सर्व हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स, त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलीस आपले यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणखीन जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही पण घेत असतो ZTCCच्या स्तरावर आणि ज्या इतर एनजीओ आहेत त्या पण घेत असतात, तर त्याचा सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. पण हे अजूनही वाढायला पाहिजे कारण आपल्याकडे ज्यांना अवयव हवे आहेत त्यांची यादी पण खूप मोठी आहे. त्या प्रमाणात हे अवयव खरं बघायला गेलं तर कमी आहेत, त्यामुळे ते पुढच्या वर्षी 100ही पार करायला पाहिजे असा आमचा सगळ्यांचा मानस आहे.
अभाविपच्या कार्यकर्त्यानं राष्ट्र घडवण्याच्या कामात समर्पित असावं ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं. अभाविपच्या देवगिरी प्रदेशच्या 59व्या प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल लातूर इथं बोलत होते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा अॅथलेटिक प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत सिंह यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात पॅरा अॅथलेटिक सचिन खिलारी याचाही समावेश आहे. पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर आणि अॅथलेटिक सुचा सिंह यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री तसंच राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज हा द्रोणाचार्य पुरस्कार जो मला जाहीर झालाय त्याचा आनंदच आहे आणि विशेष करून तो पुरस्कार जेव्हा स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार मिळणार आहे त्याचवेळी त्याच्यासोबतच मिळत असल्यामुळे त्याचा आनंद जरा जास्तीच आहे. आणि कसं असतं की कुठचाही खेळाडू पुरस्कारांसाठी काम करत नाही किंवा खेळत नाही आणि तसंच प्रशिक्षकही पुरस्कारासाठी शिकवत नाहीत, पण या पुरस्काराने जे काही इतके वर्ष जी कामगिरी आहे किंवा जे काही काम केलंय त्याचं एक अप्रिसिएशन, त्याचं कौतुक आणि ती कौतुकाची थाप असते आणि त्याचीच पुढील वाटचालीसाठी अजून बळ मिळतं, त्यामुळे या पुरस्काराचा आनंद आहे.
हवामान. कोकण वगळता राज्यात किमान तापमान 15 अंशाच्या खाली आलं आहे. कमाल तापमान मात्र 30 अंशाच्या वर राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 4849 एकर पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रंगणार 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. आणि स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर. मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं होणार सन्मान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.